रंगों की दुनिया,
Die Welt der Farben,
लुका के साथ एक सरल यात्रा जो खोजता है कैसे हर रंग उसकी दुनिया बदल देता है।
Ein einfacher Ausflug mit Luca, der entdeckt, wie jede Farbe seine Umgebung verändert.
वो वर्णन करता है जो वो देखता है।
Er beschreibt, was er sieht.
उदाहरण के लिए लाल गुलाब,
zum Beispiel die rote Rose.
आसमान नीला है,
der Himmel ist blau.
कार पीली है,
das Auto ist gelb.
लुका एक हरा पेड़ भी देखता है,
Luca sieht auch einen grünen Baum.
पेड़ पर बहुत सारे पत्ते हैं,
der Baum hat viele Blätter.
वो पानी में एक नारंगी मछली देखता है,
er sieht einen orangefarbenen Fisch im Wasser.
मछली जल्दी तैरती है,
der Fisch schwimmt schnell.
लुका एक सफेद बादल देखता है,
Luca sieht eine weiße Wolke.
बादल धीरे धीरे चलता है,
die Wolke bewegt sich langsam.
वो एक बैंगनी तितली देखता है,
er sieht einen violetten Schmetterling.
तितली ऊंची उड़ती है,
der Schmetterling fliegt hoch.
वो मुख्य रंगों के नाम सीखता है,
er lernt, die Grundfarben zu benennen.
वो सरल आकृतियों को पहचानता है,
er erkennt einfache Formen.
वो एक वृत्त देखता है,
er sieht einen Kreis.
वृत्त छोटा है,
der Kreis ist klein.
लुका एक चौकोर खिड़की देखता है,
Luca sieht ein quadratisches Fenster.
खिड़की खुली है,
das Fenster ist offen.
खोई हुई संदेश,
die verlorene Nachricht.
Anna को उसकी मित्र से महत्वपूर्ण SMS नहीं मिला,
Anna hat eine wichtige SMS von ihrer Freundin nicht bekommen.
Anna अपना फोन चेक करती है,
Anna überprüft ihr Telefon.
कोई संदेश नहीं दिखाई देता,
keine Nachricht erscheint.
वो चैट ऐप खोलती है,
sie öffnet die Chat App.
वहां उसे एक संदेश दिखता है,
dort sieht sie eine Nachricht.
यह उसकी दोस्त का संदेश है,
es ist eine Mitteilung von ihrer Freundin.
Anna संदेश पाकर खुश है,
Anna freut sich über die Nachricht.
वो तुरंत उत्तर देती है,
sie antwortet sofort.
Anna सीखती है कि सेटिंग्स कैसे चेक करें,
Anna lernt, wie man die Einstellungen überprüft.
वो ऐप को सही से सेट करती है,
sie stellt die App richtig ein.
अब सब कुछ सही से काम करता है,
jetzt funktioniert alles richtig.
Anna अब बिना परेशानी के चैट कर सकती है,
Anna kann nun problemlos chatten.
वो अपनी मित्र को ये समझाती है,
sie erklärt es ihrer Freundin.
दोनों खुश हैं,
beide freuen sich.
वे वीडियो कॉल के लिए समय निर्धारित करते हैं,
sie verabreden sich für einen Videoanruf.
Anna अब खुश है,
Anna ist jetzt glücklich.
वो समझती है कि संवाद कितना महत्वपूर्ण है,
sie versteht, wie wichtig Kommunikation ist.
कहानी एक मुस्कान के साथ समाप्त होती है,
die Geschichte endet mit einem Lächeln.
मैक्स के जीवन का एक दिन,
ein Tag im Leben von Max.
मैक्स अपने सामान्य दिन के बारे में बताता है, उठना, काम पर जाना, दोस्तों से मिलना और अपने शौक पूरे करना।
Max erzählt von seinem typischen Tag, aufstehen, zur Arbeit gehen, sich mit Freunden treffen und seine Hobbys ausüben.
Max सुबह 7 बजे उठता है,
Max wacht um 7 Uhr morgens auf.
वो स्नान करता है और हल्का नाश्ता बनाता है,
er duscht und macht ein leichtes Frühstück.
फिर वो काम पर जाने के लिए घर छोड़ता है,
dann verlässt er das Haus um zur Arbeit zu fahren.
काम पर वो अपने सहकर्मियों से बात करता है,
auf der Arbeit spricht er mit seinen Kollegen.
वो अपनी जिम्मेदारियों को बहुत सावधानी से पूरा करता है,
er erledigt seine Aufgaben sehr sorgfältig.
काम के बाद वो अक्सर अपने दोस्तों से मिलता है,
nach der Arbeit trifft er sich oft mit seinen Freunden.
वे अक्सर किसी कैफे या रेस्तरां में जाते हैं,
sie gehen oft in ein Café oder ein Restaurant.
शाम को मैक्स गिटार बजाना पसंद करता है,
abends genießt Max es, Gitarre zu spielen.
वो रोज अभ्यास करता है ताकि वो बेहतर बन सके,
er praktiziert jeden Tag, um besser zu werden.
मिलर के परिवार में पारिवारिक उत्सव,
Familienfest bei den Müllers.
मिलर परिवार की वार्षिक बैठक में एक झलक,
ein Einblick in das jährliche Treffen der Familie Müller.
हम रिश्तेदारी संबंधों का अनुभव करते हैं,
wir erleben die Verwandtschaftsbeziehungen.
सभी सुबह जल्दी तैयारियों के साथ शुरू करते हैं,
alle beginnen früh am Morgen mit den Vorbereitungen.
बगीचे को उत्सव के रूप में सजाया जाता है,
der Garten wird festlich geschmückt.
बहुत सारे फूल और रोशनी हैं,
es gibt viele Blumen und Lichter.
चाची लिसा स्वादिष्ट केक लाती हैं,
Tante Lisa bringt köstlichen Kuchen mit.
Onkel Peter बच्चों के लिए खेलों का आयोजन करते हैं.
Onkel Peter organisiert Spiele für die Kinder.
हर कोई रंगीन कपड़े पहनता है.
Jeder trägt bunte Kleidung.
दादा दादी पूर्व की कहानियां सुनाते हैं.
Die Großeltern erzählen Geschichten von früher.
बहुत हंसी और गाने होते हैं.
Es wird viel gelacht und gesungen.
खाना विविध और स्वादिष्ट होता है.
Das Essen ist vielfältig und lecker.
कई व्यंजनों वाला एक बड़ा बुफे है.
Es gibt ein großes Buffet mit vielen Gerichten.
बच्चे बगीचे में खुशी से खेलते हैं.
Die Kinder spielen fröhlich im Garten.
एक नृत्य का मंच भी है.
Es gibt auch eine Tanzfläche.
युवा और वृद्ध लोग साथ में नाचते हैं.
Junge und ältere Menschen tanzen zusammen.
वातावरण खुशियों से भरा होता है.
Die Atmosphäre ist voller Freude.
शाम को आतिशबाजी होती है.
Am Abend gibt es ein Feuerwerk.
आसमान कई रंगों में चमकता है.
Der Himmel leuchtet in vielen Farben.
सब लोग दृश्य का आनंद लेते हैं.
Alle genießen den Anblick.
यह एक अविस्मरणीय दिन था.
Es war ein unvergesslicher Tag.
पंक्तियों और शब्दों के बीच.
Zwischen Zeilen und Worten.
पत्रों के व्यापारिक और निजी लेखन और टेलीफोन वार्तालाप के लिए एक मार्गदर्शिका.
Ein Leitfaden rund um das geschäftliche und private Schreiben von Briefen und Führen von Telefongesprächen.
विभिन्न संवाद परिस्थितियों का चित्रण किया गया है, औपचारिक अनुरोधों से लेकर अनौपचारिक वार्तालापों तक.
Es werden verschiedene Kommunikationssituationen dargestellt, von formellen Anfragen bis hin zu informellen Chats.
रंगों का गुप्त महत्व.
Die verborgene Bedeutung der Farben.
विभिन्न संस्कृतियों और कलाकारियों में रंगों के प्रतीकात्मक अर्थों की एक गहरी खोज.
Eine tiefgründige Erkundung der symbolischen Bedeutungen von Farben in verschiedenen Kulturen und Kunstwerken.
उनकी आकृतियों और सूक्ष्मताओं की खोज के माध्यम से पाठक रंगों को समझना सीखते हैं जो इंद्रियां समझती हैं.
Durch die Entdeckung ihrer Formen und Nuancen lernen Leser, Farben darüber hinaus zu verstehen, was die Sinne erfassen.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.